शब्द फुले बाय सुजाता, कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात।
नमस्कार, शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते। हा आहे शब्द फुलेचा भाग 104। एक मोहब्बतवालं गाणं, लेखन सुरेश कुलकर्णी, आवाज सुजाता। आपण प्रेमात का पडतो याला जसं नेमकं उत्तर देता येत नाही, तसंच एखादं गाणं आपल्याला का आवडतं ह्याचंही उत्तर कधी कधी सापडत नाही, बस ऐकायला आवडतं। असंच एक गाणं आहे जे मला आवडतं आणि ही आवड गेल्या 50 वर्षापासून कायम आहे। कजरा मोहब्बतवाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान।
कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान।
हे गाणं आहे किस्मत या सिनेमातलं। तसं पाहायला गेलं तर काय आहे या गाण्यात, ना हळुवार भावना, ना दर्द भरी दास्ता, ना इमोशन, ना कसला फिलॉसॉफिकल संदेश। आहे ती निखळ करमणूक, मस्त लाईट मूड असावा, त्यात हे गाणं लावावं आणि मनसोक्त धिंगाणा करावा। गंभीर प्रकृतीच्या लोकांसाठी हे थ्रिलर किंवा उडान टप्पू गाणं आहे, पण आमचं दिल तो पागल है, त्याला आवडतं हे मोहब्बतवालं गाणं। 1968 साली हे गाणं एस एच बिहारी यांनी किस्मत या हिंदी चित्रपटासाठी लिहिलं। सिनेमात हे एक स्टेज परफॉर्मन्स गाणं आहे। गुंडांना चकमा देण्यासाठी बबीता आणि विश्वजीत एका थिएटरमध्ये घुसतात। दोन कलावंतांची गठडी वळून त्यांच्याच पोशाखात स्टेजवर येतात आणि गाणं म्हणतात। अशी काहीशी कॉमिक सिच्युएशन या गाण्यासाठी वापरली। त्यात कहर म्हणजे बबीता ही पुरुषाच्या आणि विश्वजीत स्त्रीच्या वेशात, असे हे दोघे स्टेजवर येऊन धडकतात। पुरुष वेशातील बबीतासाठी आशा भोसले आणि स्त्री वेशातील विश्वजीतसाठी शमशाद बेगम गायले आहेत। संगीतकार आहेत ओपी नय्यर। ओपी, आशा आणि शमशाद बेगम, अफलातून कॉम्बिनेशन, धमाक्याची गॅरंटीज। ओपी म्हणजे क्रांतिकारी हिंदी संगीतकारांपैकी एक। पहिले आहेत गुलाम हैदर, दुसरे सी रामचंद्र, तिसरे ओपी नय्यर, चौथे आर डी बर्मन आणि पाचवा आहे ए आर रहमान। त्या काळी दिग्गज लता मंगेशकरांशिवाय आपली कारकीर्द यशस्वी करणारा अवलिया। मला शास्त्रीय संगीतातलं ओ की ठो कळत नाही असं उघडपणे सांगणारा संगीतकार, तरी फागुन या चित्रपटातील सर्व गाणी पिलू रंगात पेलणारा किमयागार, रिदम किंग, हिंदी सिनेमा संगीताचा अनभिषिक्त ठेकेदार। या बंडखोर माणसासाठी स्वतंत्र लिखाण करावं लागेल। त्याच्या संगीतातलं हे ठुमकेदार गाणं, अर्थात मनाबरोबर पायालाही नाचवणारं। बिहारींच्या शब्दांना आणि ओपीच्या चालीला आवाजाच्या गोफणीतून रसिकांना घायाळ करणारा मारा केलाय आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी। आशा भोसले आणि ओपी नय्यर अनोखं मिश्रण। आशा भोसले ओपीसाठी भरपूर गायले आहेत, भरपूर म्हणजे किती, तब्बल 165 सोलो आणि 184 डुएट। ओपीच्या गाण्याला काय हवं हे त्यांना सांगायची गरज नसायची, त्याचा या गाण्यात प्रत्यय येतोच। आशा ओपीसाठी शेवटची गायली ते 1973 टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटात। या गाण्याची दुसरी गायिका आहे शमशाद बेगम, थोडासा रफ आवाज, पुरुषी थाटाचा वाटावा असा।
दुनिया है मेरे पीछे, लेकिन मैं तेरे पीछे,
या गाण्यात विश्वजीतला तो अगदी फिट बसलाय. ती अशीच स्त्रीवेशातील शम्मी कपूरसाठी पण गायलीय ब्लफ मास्टर या चित्रपटात. ओपींना जसं गाण्यातलं काही कळत नव्हतं, तसंच शमशाद बेगमला पण गाण्याचं रीतसर शिक्षण नव्हतं. गाण्याची आवड मात्र होती. शमशाद बेगमचा एक गुण म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा, संगीतकार कोणीही असो, सहगायक कितीही दिग्गज असो, ही आपल्या बिनधास्त आवाजात तेचात गाऊन जायची. या गाण्याच्या वेळेस तिने वयाची 40 पार केली होती आणि आशा भोसले त्या मानाने कोवळी होती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस ओपी शमशाद बेगमवर जाम खुश होता. देखो कैसे आशा को टक्कर दे रही है, असं तो कौतुकाने म्हणाला होता. तिचा आवाज होताच तसा. काही नायिका हॉट सीनमुळे पडद्याला आग लावतात असं म्हटलं जातं, पण आवारामधील शमशाद बेगमच्या आवाजातील 1 2 3 मौसम है रंगीन या गाण्याने अख्खं थिएटर पेटलं असेल. मी हे गाणं YouTube वर पाहिलंय, भन्नाट. तर हे मोहब्बतवालं गाणं बबीता आणि विश्वजीतवर चित्रित केलंय. स्त्रीवेशातील विश्वजीत काय थुई थुई नाचलाय, वाह. पुरुष वेशातील बबीता गोड दिसते, पण काही शॉट्समध्ये विश्वजीतने तिला खाऊन टाकलंय. या गाण्यात आशा भोसले आणि शमशाद बेगम यांच्या आवाजाबरोबरच हार्मोनियमचा पण सुंदर वापर करून घेतलाय. हा छोटुकला हार्मोनियमचा पीस गाण्याचा ब्युटी स्पॉट होऊन गेलाय. 2011 सालचा तनू वेड्स मनू हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? या चित्रपटात हे गाणं उचललंय. एका गोष्टीचं मला समाधान वाटतं की हे गाणं जसंच्या तसं उचललंय, त्याचं अभद्र रिमिक्स केलेलं नाही. 43 वर्षानंतरही या गाण्यातली लय आणि गोडवा कालबाह्य वाटत नाही, पूर्वी इतकाच तो टवटवीत आहे. या तनुवेड्स मनू या चित्रपटातल्या गाण्याचंही एक वैशिष्ट्य आहे, कंगनाचा अफलातून परफॉर्मन्स. काय एनर्जी लावून वेड्यासारखी नाचली ती, झकास. हे गाणं तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडण्यासाठी अजून एक कारण देऊन गेलंय, किमान माझ्यासाठी तरी. मग पाहणार नाही गाणं की फक्त ऐकणार? तसं दोन्हीतही करमणूक आहे एवढं मात्र नक्की. चित्रपटाचं नाव किस्मत, 1968. गीतरचना SH बिहारी, संगीत OP नय्यर, गायकी आशा भोसले आणि शमशाद बेगम. एक मोहब्बतवालं गाणं, लेखन सुरेश कुलकर्णी, आवाज सुजाता. या मोहब्बतवाल्या गाण्याचं रसग्रहण कसं वाटलं? गाण्याच्या रसग्रहणाला खूप चांगला रिस्पॉन्स येतो. याआधी देखील ये दिल और उनकी निगाहों के साए हा एपिसोडसुद्धा खूप लोकांना आवडलाय. या गाण्याला भरपूर डाउनलोड्स मिळाले होते आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता मला. ईमेल्स आले होते, मेसेजेस आले होते. त्याचप्रकारे आणखी एका विनोदी गाण्याचं रसग्रहण, पडोसन एक चतुर्नार, या एपिसोडलाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे. गेल्या 6 महिन्यात सगळ्यात जास्त ऐकलेला हा एपिसोड आहे. संगीत आणि कॉमेडी हे लोकांना फार आवडतं हे दिसून येतं. तर या मोहब्बतवाल्या गाण्यालाही तुम्हीही तितकीच मोहब्बत द्याल अशी आशा करते. गेल्या काही दिवसांपासून शब्द फुले पॉडकास्ट संपूर्ण भारतात 8व्या क्रमांकावर झळकलाय. हे शक्य झालंय केवळ आपल्या प्रेमामुळे. त्याचप्रकारे गेले काही दिवस पोर्तुगाल ह्या देशातही शब्द फुले पॉडकास्ट ऐकला जातोय. पोर्तुगालमधील श्रोते मित्रांचं खूप मनापासून आभार. तुमचं प्रेम आणि तुमचा पाठिंबा असाच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा. स्पॉटीफायवर तुम्ही कमेंट करू शकता, YouTubeवर कमेंट करू शकता, किंवा माझं इंस्टाग्राम हँडल आहे तिथेही तुम्ही मला DM करू शकता. माझं इंस्टाग्राम पेज आहे सुजाता_शब्दफुले. तुम्ही अशाच प्रकारचे लेख लिहित असाल तर मला जरूर पाठवा, शब्दफुलेवर मी सादर करेन. तुम्हाला जर माझ्या आवाजातील कथा आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट विविध प्रकारच्या म्युझिक ॲप्सवर, पॉडकास्ट ॲप्सवर उपलब्ध आहे. तिथे मला फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना, जे मराठी कथांवर प्रेम करतात अशा रसिक श्रोत्यांना जरूर शेअर करा. तुमचा अभिप्राय आणि तुमची फरमाईश, तुम्हाला कोणता एखादा विषय हवा असेल तर ते जाणून घ्यायला मला खूप आवडेल. ते तुम्ही मला इथे कळवू शकता किंवा माझं शब्दफुले फेसबुक पेज आहे तिथे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ईमेल आयडी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तर या मोहब्बतवाल्या गाण्याबरोबरच मी सुजाता आपला तूर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू, धन्यवाद.
मंडळी, झोपेत आपण कोणती स्वप्न पाहावीत हे आपल्या हातात नसतं, पण जागृतावस्थेत घडणाऱ्या घटनांवर तरी नियंत्रण असतं का आपलं? मग रोज बदलत जाणारं आपलं आयुष्य तरी नियंत्रणात ठेवण्याचा अट्टाहास का करावा? जीवनरूपी डायरीची पानं उलटली की कुठल्या तरी एका पानावर आपलीच अपरिचित अशी प्रतिमा दिसते. त्या प्रतिमेला ओळख दाखवावी की न दाखवता पुढे जावं, जाणून घेऊया शब्दफुलेच्या 54व्या भागात सवारलू या कथेतून.